सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. आज आपल्या सोबत आहेत MH935 मध्ये 10 पेटंट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारे डॉक्टर शिरीष खेडीकर सर. आज आपण त्यांच्याशी बोलतोय. सर, मला सगळ्यात आधी सांगा की हे 10 पेटंट्स तुम्ही ॲट अ टाइम लॉन्च केलेले आहेत, तुम्ही तिकडे रजिस्टर केलेत आणि तुमच्या नावाचा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा तयार झालाय, याबद्दल जरा डिटेल सांगा मला.
काय झालं की आधी माझ्याकडे खूप साऱ्या आयडियाज होत्या आणि आयडियाज होत्या, मनात इच्छा होती की आपण पेटंट फाईल करावं. मी ह्या रेकॉर्डच्या आधी माझ्याकडे 3 पेटंट्स मी फाईल केलेले होते. तर मी ठरवलं की आपण काहीतरी करावं. पण अचानक एकदा मी पेपरमध्ये वाचले की आपल्या महाराष्ट्रातल्याच म्हणजे पुण्याच्याच एका व्यक्तीने एका दिवशी 5 पेटंट फाईल करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तर मला एक प्रेरणा मिळाली की आपणही असं काहीतरी करावं. तर माझ्याकडे आयडियाज होत्या आणि मी ठरवलं की आपण रेकॉर्ड तोडायचा तर सहज एका एक दोनने तोडण्यापेक्षा डबलने तोडू, म्हणजे 5 ऐवजी आपण 10 करू असं मी 1 मार्चला ठरवलं. आणि 1 मार्च पासून मी रात्रंदिवस 1 केलं असं म्हटलं तरी चालेल. रात्रंदिवस 1 करून माझा टार्गेट होता 31 मार्चच्या आधी, म्हणजे या फायनान्शियल इयर मध्ये असं म्हणतात ना फायनान्शियल इयर, मला 10 पेटंट फाईल करायचं असं माझं टार्गेट होतं. आणि मी विश्वास नाही करणार, मी 30 मार्चला मी संध्याकाळी 6:45 मी 10 पेटंट फाईल केले.
बातें कंटिन्यू होंगी थोडी ही देर के बाद. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो.